आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या रशिया ऑस्ट्रिया दौऱ्यावर. अंमली पदार्थांचा वापर करून दहशतवादाला बळ देणाऱ्या फरार आरोपीला एनआयएकडून अटक. फ्रान्समध्ये मध्यावधी निवडणुकीत नॅशनल असेंब्लीत त्रिशंकू राहण्याची शक्यता. पुरी इथं भगवान जगन्नाथ रथयात्रेला उत्साहात सुरुवात. पॅरिस डायमंड लीगमध्ये स्टीपल चेस प्रकारात भारताच्या अविनाश साबळेचा नवा राष्ट्रीय विक्रम. आणि उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून रशिया आणि ऑस्ट्रियाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मॉस्को इथं भारत आणि रशिया दरम्यानच्या 22व्या वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होतील. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर संरक्षण, व्यापार, गुंतवणूक करार, ऊर्जा सहकार्य, शिक्षण, सांस्कृतिक आणि विविध विभागातील नागरिकांचं परस्पर सहकार्य अशा द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. दोनही देशांदरम्यान प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाशी संबंधित घटकांबाबत विचार विनिमयही होणार आहे. दोन्ही नेते ब्रिक्स, शांघाय सहकार्य संघटना, G20, पूर्व आशिया शिखर परिषद आणि संयुक्त राष्ट्र यांच्यासारख्या गटांमध्ये द्विपक्षीय सहभागाच्या स्थितीचं मूल्यांकन करतील. उद्या नरेंद्र मोदी रशियातल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील अशी माहिती परराष्ट्र व्यवहार सचिव विनय क्वात्रा यांनी काल दिली. भूराजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर दोनही नेत्यांमधील वार्षिक शिखर परिषद ही भारत आणि रशिया यांच्यातल्या सहकार्याला चालना देण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. 3 वर्षांच्या कालावधीनंतर ही भेट होत असल्याचं क्वात्रा यांनी म्हटलं आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहमर यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान उद्या आणि बुधवारी ऑस्ट्रियाला भेट देणार आहेत. पंतप्रधानांचा हा पहिलाच ऑस्ट्रिया दौरा असेल. यावेळी ते शिष्टमंडळस्तरीय बैठकीला संबोधित करतील, तसंच प्रमुख व्यावसायिकांची भेटही घेतील. ऑस्ट्रिया हा महत्वाचा मध्य युरोपीय देश आहे आणि पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, उच्च तंत्रज्ञान, स्टार्टअप क्षेत्र, माध्यमं आणि मनोरंजन यामध्ये द्विपक्षीय सहकार्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत, असंही क्वात्रा यांनी स्पष्ट केलं. भारतीय बाजार नियामक मंडळ अर्थात सेबीनं न्यूयॉर्कमधल्या हिंडनबर्ग रिसर्चनं अदानी समूहासंदर्भातला अहवाल वेळेआधी सार्वजनिक केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हा अहवाल सार्वजनिक केल्याचा फंड मॅनेजर मार्क किंगडन यांच्यावर आरोप आहे. हा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार मूल्यात 150 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घसरण झाल्यामुळे किंगडनचा हेज फंड आणि कोटक महिंद्रा बँकेशी संबंधित ब्रोकर हिंडनबर्ग यांना फायदा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या कंपन्यांनी अदानी समूहाबद्दल दिशाभूल करणारी माहिती वापरून नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला, असा त्यांच्यावर आरोप आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या अंमली पदार्थांचा वापर करून दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटातला प्रमुख फरार आरोपीला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं काल अटक केली. सय्यद सलीम जहांगीर अंद्राबी उर्फ सलीम अंद्राबी जून 2020 पासून फरार होता. या अटकेमुळे नार्को दहशतवाद संबंध नष्ट करण्याच्या आणि भारतात अंमली पदार्थांचा वापर करून दहशतवादी गटाला बळ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या परिसंस्थेला उद्ध्वस्त करण्याच्या सुरक्षा यंत्रणांच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं असल्याचं एनआयएनं म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीर तसंच देशभरात अंमली पदार्थांची विक्री करून निधी उभारणी करण्याचं काम तो करत होता. पाकिस्तान सीमेवर बंदी असलेल्या लष्कर ए तय्यबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांशी जवळीक साधून अंमली पदार्थ तस्करांच्या मदतीनं हे पदार्थ भारतात विक्री करून त्या पैशातून दहशतवादी कारवायांना बळ देण्यासाठीचा हा कट होता, असंही निष्पन्न तपासामध्ये झालं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जपानमध्ये आज सकाळी पश्चिम ओसागावारा बेटांवर 6.3° तीव्रतेचा भूकंप झाला. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा भूकंप काल मध्यरात्री 1:32 झाला आहे. भूकंपाचं केंद्र पश्चिम ओसागावारा बेटांवर 530 किलोमीटर खोलीवर 27.1° उत्तर अक्षांश आणि 139° पूर्व रेखांशावर होतं. या भूकंपामुळे सुनामीचा धोका नसून कोणीही जखमी झाल्याचं अथवा कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्त नाही, असं जपानच्या स्थानिक हवामान संस्थेनं म्हटलं आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या निवडणुकीत कल चाचणीनुसार न्यू पॉप्युलर फ्रंट या पक्षाला मतदारांची सर्वाधिक पसंती असल्याची शक्यता निर्माण झाली असली तरी कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. नॅशनल असेंब्ली या कनिष्ठ सभागृहाच्या मध्यावधी निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि निर्णायक फेरीचं मतदान काल झालं. या फेरीत 60% मतदान झालं असून मतदारांच्या प्रतिसादाचा हा गेल्या 4 दशकातला उच्चांक असल्याची माहिती फ्रान्सच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. सुरुवातीच्या कल चाचणीनुसार न्यू पॉप्युलर फ्रंट या डाव्या विचारसरणीच्या युती गटाला 172 ते 192 जागा मिळतील असा अंदाज आहे. भगवान जगन्नाथाचा नंदीघोष, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांचा देवदालन आणि भगवान बलभद्रांचा तालध्वज हे 3 रथ काल पुरीच्या रस्त्यावर सूर्यास्त झाल्यावर प्रथेनुसार जागीच थांबवण्यात आले. आज तिथूनच त्यांच्या मावशी देवी गुंडीच्या देवीच्या मंदिरात असंख्य भाविक हे रथ पुन्हा पुढे ओढून नेतील. या पवित्र रथयात्रेचे साक्षीदार होण्यासाठी जगभरातून लाखो भाविक पुरीमध्ये आले आहेत. यावर्षी विशिष्ट खगोलीय रचनेमुळे यंदाची रथयात्रा 2 दिवसांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी 1971 हा दुर्मिळ योग आला होता. रथयात्रा शांततेने आणि सुरक्षिततेने पार पडण्यासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या रथयात्रेत सहभागी झाल्या होत्या. 12व्या शतकातल्या जगन्नाथ मंदिरापासून 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीगुंडीच्या या मंदिराच्या दिशेनं हजारो लोकांनी हे रथ ओढले. पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी रथावर सोन्याच्या झाडूने झाडत छेरा पेहेनरा विधी पूर्ण केल्यानंतर रथ ओढायला सुरुवात झाली. आता क्रीडावृत्त. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवरचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तत्पूर्वी फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावत 177 धावा केल्या होत्या. भारताकडून दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी 2 तर श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मात्र खेळाच्या विश्रांतीदरम्यान मुसळधार पाऊस झाल्यानं पंचांनी दुसऱ्या डावात सामना रद्द झाल्याचं घोषित केलं. या निकालामुळे दक्षिण आफ्रिकेनं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना उद्या 9 जुलै रोजी त्याच मैदानावर खेळवला जाणार आहे. भारताच्या अविनाश साबळे यानं काल फ्रान्समधल्या पॅरिस डायमंड लीगमध्ये 3000 मीटर स्टिपल चेस प्रकारामध्ये नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. यासाठी त्यांनी स्वतःचाच विक्रम 1 सेकंदापेक्षा जास्त फरकानं सुधारला. साबळेनं 8 मिनिटं 9 सेकंद आणि 91.97 सेकंद या वेळेसह स्पर्धेत 6वं स्थान मिळालं. मात्र इथिओपियाच्या अब्राहम सिमे यांनी 8 मिनिटं 2 सेकंद आणि 36.67 सेकंद या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह ही स्पर्धा जिंकली. हवामान. येत्या 4-5 दिवसात देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तसंच ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये आणि उत्तर प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. उत्तर प्रदेशात आज आणि 10-11 तारखेलाही तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आज उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ओडिशामध्ये उद्या तर आज आणि उद्या बिहारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातल्या मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार वादळी पावसाचा नारंगी बावटा जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांसाठी पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. संततधार पावसामुळे मुंबईतले अनेक भाग जलमय झाले असून शहरातल्या रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. उपनगरीय रेल्वेगाड्याही 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. काल कसारा ते टिटवाळा दरम्यान रुळावर झाड पडल्यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या रशिया ऑस्ट्रिया दौऱ्यावर. अंमली पदार्थांचा वापर करून दहशतवादाला बळ देणाऱ्या फरार आरोपीला एनआयएकडून अटक. फ्रान्समध्ये मध्यावधी निवडणुकीत नॅशनल असेंब्ली त्रिशंकू राहण्याची शक्यता. पुरी इथं भगवान जगन्नाथ रथयात्रेला उत्साहात सुरुवात. पॅरिस डायमंड लीगमध्ये स्टिपल चेस प्रकारात भारताच्या अविनाश साबळेचा नवा राष्ट्रीय विक्रम आणि उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.